भाई मतलब इधर अपन होली खेल रहे और उधर लोग बड़ा बड़ा रिकॉर्डर बना रहे ना।
रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
लॉन्गेस्ट एक्सप्लोजन बॉक्स ऑन विमेन एम्पावरमेंट, इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड होल्डर खुशबू बेदमुथा आज आपल्या शोवर आहे राव होळीच्या निमित्ताने सुपर हिट्स 93.5 एफएम वर। यापेक्षा सुंदर गोष्ट अजून काय असू शकते। आत्ताच संडेला विमेन्स डे होता। खुशबू नावाची एक अशी व्यक्ती जिने एक असा एक्सप्लोजन बॉक्स बनवलेला आहे ज्यात अशा अशा प्रभावशाली लोकांना तिने जागा दिलेली आहे। संपूर्ण कहाणी आज तुम्ही रेडचा बॅचलर शोवर ऐकणार आहात। तर खुशबू तुझं इंट्रोडक्शन बाबा तू स्वतःच दे।
खुशबू प्रमोदचंद बेदमुथा, मी एक इंटेरियर डिझायनर आहे आणि माझं शिक्षण नाशिकला पूर्ण झालं आहे। फ्रीलान्सिंगचे पण कामं घेते आणि इंटेरियरची कामं घेते माझ्या गावाकडे।
बरं, इतकं सगळं तू करतेस आणि त्यानंतर तुझ्या नावे एक रेकॉर्ड आहे, लॉन्गेस्ट एक्सप्लोजन बॉक्स ऑन विमेन एम्पावरमेंट, 1270 सेंटीमीटर लॉन्ग, राईट?
हो हो।
सर्वात पहिले तर हे सांग, एक्सप्लोजन बॉक्स काय असतो?
हा एक ग्रीटिंग कार्डचाच प्रकार आहे।
बर,
मला लहानपणापासूनच ग्रीटिंग कार्ड, स्क्रॅप बुक, चॉकलेट बुके, त्याचा छंद आहे बनवण्याचा।
क्या बात है, अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही ऐकणार आहात। पुढे ऐकूया की या एक्सप्लोजन बॉक्स मध्ये कोणकोणत्या इमेजेस तिने ऍड केलेल्या आहेत। रेडचा बॅचलर शो माझ्या म्हणजे अखी सोबत 93.5 एफएम वर बजाते राहो।
रेड एफएम का बॅचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बॅचलर, तेरा अक्की है इधर।
आणि सुपर हिट्स 93.5 एफएम वर तुम्ही रेड एफएमचा बॅचलर शो ऐकत आहात आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर खुशबू बेदमुथा आज आमच्या सोबत आहे। सर्वात लांब म्हणजे 1270 किलोमीटर लांब एक्सप्लोजन बॉक्स बनवलेला आहे ऑन विमेन एम्पावरमेंट। असे टोटल किती आहेत?
52 महिला आहेत त्याच्यात। सानिया नेहवाल आहे, सावित्रीबाई फुले आहे, माझ्या आईलाही मी इन्क्लूड केलं आहे ज्यांनी भारतात काहीतरी छाव सोडलेली आहे काही ना काही त्यांच्या फील्डच्या रिलेटेड।
बरं खुशबू, ही आयडिया तुला सुचली केव्हा आणि कशी काय की एक्सप्लोजन बॉक्सेस बनवायचा?
ऍक्च्युली माझ्या आई आणि सिस्टरने हा एक मुलीचा आर्टिकल वाचला होता पेपरात, सो त्यांनी मला सांगितलं की तू ग्रीटिंग कार्ड्स आणि ते बनवते तर काहीतरी नवीन उपक्रम कर, माध्यमातून तुझं नावही होईल आणि लोकांनाही काही संदेश भेटेल। त्या मुलीने 10 मीटरचा लांब एक्सप्लोजन बॉक्स केला होता, तिचा मला रेकॉर्ड ब्रेक करायचा होता। नंतर लगेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अप्लाय केलं आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली, त्या कामाचं यशही भेटलं।
कंग्रॅच्युलेशन त्यासाठी, खूप 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 शुभेच्छा। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा एक्सप्लोजन बॉक्स एवढा मोठा हिने बनवला कसा, एक काम करा, पुढे माझ्यासोबत ऐका 93.5 रेड एफएम वर रेडचा बॅचलर शो आणि खुशबू बेदमुथा आपल्या सोबत बजाते राहो।
रेड एफएम का बॅचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बॅचलर, तेरा अक्की है इधर।
अले बेटा, उधर तुम मेले बाबू ने खाना खाया क्या पता कर रही हो, और उधर एक लड़की रिकॉर्ड बना गई। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं अक्की और रेड एफएम का बैचलर शो बात कर रहा हूँ खुशबू बेदमुथा की। इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड होल्डर एक्सप्लोजन बॉक्स बना है सबसे लंबा, यानी कि 1270 किलोमीटर ऑन विमेन एम्पावरमेंट। बर खुशबू मला सांग, हा एक्सप्लोजन बॉक्स जो है तो बनतो कसा?
पूर्ण एक्सप्लोजन बॉक्स चार्ट पेपर ने बनवलेला आहे।
बर,
कलरफुल शीट्स यूज केलेला आहे त्याच्यात।
आणि याला बनवायला किती वेळ लागला तुला?
11 दिवस।
11 दिवसात पूर्ण बनवला असतो आणि
पूर्ण बनवलेला।
टोटल ग्रीटिंग विचारायचे तर किती आहेत या बॉक्सच्या?
12 आहेत। हां,
1200 म्हणायचं आहे की 12 म्हणायचंय?
नाही, 12।
कसं काय, हा खूप मोठा आहे म्हणते ना तू, पूर्ण हॉल मध्ये जातो ना, कसं काय 12 फक्त?
आणि जसं मी सावित्रीबाई फुले आहे ना, त्याची लहान शाळा बनवली आहे ग्रीटिंग कार्ड मध्ये,
ते ओपन करत करत गेलं की मोठं होत जातं।
हा, 3 पेपर असतात, एका याच्यात फोटो लावला आहे, एका याच्यात इन्फॉर्मेशन लावली आहे, एका याच्यात त्याचे पॉपअप कार्ड किंवा त्यांचे रिलेटेड फोटोज लावलेले आहेत।
सर्वात लांब कोणता आहे एक्सप्लोजन बॉक्स?
आता माझाच आहे सर्वात लांब।
तू टॉप वर आहेस?
हो।
अरे बाप रे, किती जागा लागते यासाठी?
दुंदीला हा 90 सेंटीमीटर आहे, लांब 1270 सेंटीमीटर आहे।
तर एका रूम मध्ये येऊन जातो का पूर्ण?
नाही नाही नाही,
म्हणजे
मी हा आमचा एक हॉल आहे स्थानक म्हणून त्याच्यात ओपन केला होता तो, कारण की घरात नाही बसू शकत।
आई शपत, म्हणजे एक लग्नाचा हॉलच घ्यावा लागेल। तुम्हाला माहितीये ना, आपण लाईफ मध्ये सक्सेसफुल होतो किंवा खूप मोठी गोष्ट करतो त्यात फॅमिली सपोर्ट खूप लागतो.
ऍक्च्युली कुटुंबाकडूनही मला सहकार्य भेटलंय, म्हणजे जसं माझ्या बहिणीने, भावाने, मम्मी पप्पाने. ऍक्च्युली माझं गाव खूप लहान आहे, मला जे एक्सप्लोजन बॉक्स साठी जे लागत होतं ते माझ्या गावात नव्हतं. मला फॅमिलीने खूप सपोर्ट केला आहे, प्रिंट आउट्स आणि सगळं नाशिक मधून आणलेलं शीट्स आणि ते आहे त्या पण जळगावमधून पप्पांनी मला आणून दिलेल्या. जसं आता छोटं गाव आहे तर मी जर विचार केला असता की नाही झालं असतं तर त्यांनी ती जिद्द सोडायला नाही पाहिजे.
इन शॉर्ट फॅमिली सपोर्ट बद्दल तू बोलत आहेस.
हो,
थँक्यू सो मच खुशबू. एक खूप सुंदर मेसेज तू सोसायटीला दिलेला आहेस. ऐकलं, तुमच्या पण घरात तुमची मुलगी, तुमचा मुलगा, जर त्यांचे काही स्वप्न असतील आणि त्यांना त्यातच पुढे वाढायचं असेल तर सपोर्ट करा राव. 93.5 रेड एफ एम, अकी माझं नाव आणि रेड एफ एमचा बॅचलर शो बजाते राव.